नमस्कार, समर्थ बोधाच्या सीझन 1 ही 5 प्लेलिस्ट स्वामी समर्थांच्या अन्नपूर्णा स्वरूपाची महती सांगणारी आणि आपल्याला देवाच्या अधिष्ठानाचे महात्म्य सुद्धा दाखवून देणारी. 5 चॅप्टरमध्ये ज्या अध्यायावर ही प्लेलिस्ट आधारित आहे त्यात आपण पाहिले की आपले स्वामी समर्थ हे जरी परब्रह्म स्वरूप असले, सर्व देवी देवता जरी त्यांच्यात सामावलेल्या असल्या, तरी सुद्धा लौकिकात या वर्ल्डली लाईफ मध्ये देवाच्या अधिष्ठानाची गरज सगुण साकार मूर्तीच्या पूजन अर्चनाचे महत्व त्यांनी आपल्या वेगवेगळ्या लीलेतून नेहमीच दाखवून दिले आहे. इथे आपण रावजी पाटील यांच्याकडे रामपूर या गावी स्वामी समर्थांच्या अफाट कृपेमुळे घडून आलेला अद्भुत असा भोजन सोहळा याबद्दल ऐकणार आहोत. अक्कलकोट सोलापूरच्या वाटेवर हे रामपूर गाव आहे. या रामपुरात रावजी पाटील व त्यांच्या नात्यातील एक स्त्री विठाबाई हे दोघे स्वामींचे परमभक्त राहत असत. सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे की अक्कलकोटी वास्तव्य असताना स्वच्छंद विहारी स्वामी महाराजांचा आजूबाजूच्या परिसरात नित्य संचार असे. रामपुरात सुद्धा ते कधी कधी जात असत. रामपुरात स्वामींचे आगमन झाले की रावजी पाटील व विठाबाई मोठ्या प्रेमाने त्यांच्या दर्शनास येत आणि अगदी भक्तिभावाने त्यांचे पूजन करत. एकदा महाराजां प्रित्यर्थ स्वामी समर्थांवरच्या प्रेमापोटी अन्नदान प्रिय स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी रावजी पाटील व विठाबाई यांनी 40 ब्राह्मणांना जीव घालायचा नवस केला. स्वामी समर्थांसमक्ष स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवून सुग्रास भोजन घालून नवस फेडण्याची या दोघांची जबरदस्त इच्छा होती आणि तेव्हाच स्वामी समर्थ आपल्या सेवेकऱ्यांसमवेत रामपुरास मुक्कामास आले आणि चांगले 16 त्यांनी तिथे वस्ती केली. आपली इच्छा जाणून समर्थ रामपुरास आले आहेत असं मानून रावजी पाटलांनी नवस फेडण्याचे ठरवले आणि तसे त्यांनी विठाबाईंच्या कानावर घातले. मग त्या दोघांनी आपल्या मनातली इच्छा स्वामींना सांगितली आणि स्वामींनीही मोठ्या प्रेमाने त्यांना परवानगी दिली. मग विठाबाईने 40 माणसे जेवतील या हिशोबाने सगळी स्वयंपाकाची सामग्री आणून रुचकर भोजनाची सिद्धता केली. नंतर स्वामींना पाचारून त्यांना मंगल स्नान घालून षोडश उपचारांनी अगदी सागर संगीत अशी त्यांची पूजा केली. सुवासिक गंध व अक्षताने सजलेल्या सुंदर सगुण परब्रह्माला मग भोजनाचे पान वाढून नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती रावजी आणि विठाबाईंनी केली. पण स्वामी समर्थ काही केल्या भोजनास उठे नात. असा बराच वेळ गेला. इथे स्वामींच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी वाढतच होती. समर्थ रामपुरास मुक्कामास आहेत ही बातमी सोलापूर व जवळपासच्या इतर गावात एव्हाना पसरलेली होती आणि बाहेर गावाहून लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दर्शनास सारख्या येतच होत्या. आता रावजी पाटलांना टेन्शन यायला लागलं. एकीकडे दर्शनासाठी आलेल्या मंडळींची दाटी वाढत होती तर दुसरीकडे लीला विग्रही समर्थ उठायचे नावच घेत नव्हते. इतक्यात रावजी पाटील यास समर्थानी आज्ञा केली, सर्वांना भोजन घालावे. समर्थांची आज्ञा शिरसा वंद्य सराखोपर. त्यांच्या आदेशाचा मान ठेवायचाच होता, पण फक्त 40 माणसांच्या स्वयंपाकात एवढी सगळी माणसे कशी जेवणार याची काळजी रावजींना वाटत असतानाच अतिशय प्रेमळ कनवाळू अशा स्वामीने त्यांना व विठाबाईंना एक टोपली आणण्यास सांगितले. त्या टोपलीत भात पोळ्या व इतर सर्व जेवणाचे पदार्थ भरण्यास सांगितले. त्या अन्नाच्या राशीवर मग देव्हाऱ्यातील देवी खंडोबा शाळीग्राम असे पूजेतील देव ठेवून त्यावर आणखीन पोळ्या रचायला सांगितल्या. मग उभयतांकडून म्हणजे दोघांकडून माता अन्नपूर्णेची पूजा करविली. मग विठाबाईच्या डोक्यावर ती अन्नाने भरलेली टोपली देऊन तिच्याकडून स्वामीने तुळशीच्या 3 प्रदक्षिणा घालून घेतल्या. मग ती टोपली स्वामींनी आपल्या जवळ ठेवून घेतली आणि पाने वाढायला सुरुवात करा असे सांगितले. स्वयंपाक घरातून अन्न बाहेर घेऊन आल्यावर वाढणाऱ्याने वळून परत मागे पाहू नये अशी तंबीही स्वामींनी वाढणाऱ्या सेवेकऱ्यांना दिली. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे सर्व श्रद्धापूर्वक करून रावजी पाटील व इतर सेवेकरी वाढण्यास लागले. पहिल्याच पंक्तीत 400 माणसे जेवली, पण स्वयंपाक घरातील अन्न जरा सुद्धा कमी झाले नव्हते, ते जसेच्या तसे शिल्लक होते. हे पाहून सगळ्यांना प्रचंड आश्चर्य वाटले आणि सर्व जणांनी भारावून स्वामींचा जय जयकार केला. यात्रेकरूंची रीघ लागलेलीच होती. अन्नपूर्णा स्वामी आईला आपल्या प्रत्येक बाळाला मनसोक्त जेवू घालून त्याचे लाड करून त्याला तृप्त करूनच परत पाठवायचे होते. म्हणून स्वामी माऊली येथे येणाऱ्या सर्व लोकास भोजन घालावे अशी वारंवार आज्ञा करीतच होती. भक्तांसाठी तरी जणू आनंदाची पर्वणीच होती. परब्रह्म स्वामी समर्थानी जातीने लक्ष घालून केलेल्या या महाप्रसादाची गोडी काही औरच होती. माता अन्नपूर्णेच्या स्पर्शाने बनलेल्या या सिद्धांनाची चव काही आगळीच होती. रावजी पाटीलांकडे साक्षात अन्नपूर्णा परब्रह्म स्वामींचे आज्ञा पालन करण्यासाठी रांधते आहे, महाप्रसादाचा तिथे अगदी थाट उडून राहिला आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरत होती आणि या दैवी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी लोक या अन्नपूर्णा गृहाकडे धावत होते. रात्रीपर्यंत सकाळच्या जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. सर्वांचे भरपेट भोजन झाल्यावर रात्री 11 वाजता आपल्या सर्व बाळ गोपाळांचे कोड पुरवून मग सर्वात शेवटी स्वामी आईनी भोजन केले. सर्वांना यथेच्छ जेवण घातल्यावरही अन्न शिल्लक राहिलेलेच होते, ते स्वामींनी रावजींकडून इतर लोकास वाटून दिले. स्वामींपाशी ठेवलेल्या टोपलीतल्या अन्नाचा प्रसाद दुसऱ्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी ग्रहण केला. अशा रीतीने या अनोख्या समारंभात 40 इसमांसाठी केलेला स्वयंपाक अन्नपूर्णा स्वामी आईच्या कृपेने 4,000 भक्तांना पुरून परत आणखीन उरला सुद्धा. आता ही जी आपण कथा ऐकली त्या कथेतील बोधाकडे वळूया. 40 माणसांच्या अन्नात 4000 जेवले हा इथे विषयच नाहीये. ज्याने हे अवघे ब्रह्मांड निर्माण केले, या पूर्ण विश्वावर ज्याची सत्ता चालते, क्षणोक्षणी अचंबित करणाऱ्या घडामोडी जो घडवून आणतो, त्या परम ईश्वर स्वामी समर्थांना ही गोष्ट काय अवघड आहे? पण तरीही ते नेहमीच असं करतील असंही नाही. रावजी आणि विठाबाई यांच्या भक्ती सेवेनी स्वामी अति प्रसन्न झाले होते. त्या सेवेचं भरभरून फळ देण्यासाठीच ते रामपुरास मुक्कामास आले होते. खरं तर रावजी आणि विठाबाईंनी त्यांना जेवढं जमेल, जेवढं परवडेल याचा विचार करूनच 40 माणसांना जीव घालायचं ठरवलं होतं. पण स्वामींना त्याच्या 100 पट अन्नदानाचं पुण्य त्यांच्या पदरी घालायचं होतं. म्हणतात ना, जेव्हा देव खरोखर प्रसन्न होतो आणि जेव्हा तो द्यायला लागतो, भगवान जब देता है तो छप्पर फाडके. रावजी आणि विठाबाईंना स्वामींनी जे दिलं ते असंच मनसोक्त उतू जाणार. सर्वांना भोजन घालण्याची आज्ञा स्वामी समर्थांनी या दोघांना केली. स्वामी हे साक्षात परब्रह्म, परमेश्वर, परम सत्य म्हणतात ते हेच. अशा परम सत्याच्या मुखातून निघालेले बोल हे सत्य होतातच. खरं तर स्वामींच्या या आज्ञेतच त्यांचा आशीर्वाद दडला होता आणि म्हणून भोजनात काही कमी पडण्याचा प्रश्नच नव्हता. पण जनमानसात देवाचे अधिष्ठान, पूजन, अर्चन याचे महत्व बिंबवण्यासाठीच कार्यारंभी स्वामींनी घरातील देवतांचे पूजन रावजी व विठाबाई यांच्या हस्ते करवून घेतले आणि अभिन्नपणे ऍज अन इंटिग्रल होल सर्व देवी देवता त्यांच्यात वास करत असल्या तरी वेगळेपणाने ऍज सेपरेट एंटिटीज त्यांच्याकडून कार्य करवून घेतले. अशा रीतीने कार्य सिद्धीचं, अन्न वृद्धीचं सर्व क्रेडिट, सारे श्रेय घरातील देवांना स्वामींनी दिले. पानं वाढायच्या आधी ज्या इन्स्ट्रक्शन्स, सूचना स्वामींनी रावजी व विठाबाई यांना या देवता पूजनाविषयी दिल्या, त्यातून समर्थांनी आपल्याला जी मोलाची शिकवण दिली आहे ती अशी. एक, प्रपंच जर नेटका करायचा असेल, सुख, स्थैर्य, स्टेबिलिटी व कल्याण प्राप्त करायचं असेल, तर कुलदेवतांचा, देव्हाऱ्यातील देवांचा आशीर्वाद हवाच. त्यासाठी नित्यनेमाने दररोज देव पूजा करणे आवश्यक आहे. कुठल्याही कार्यारंभी या देवी देवतांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, म्हणजे कार्य सिद्धीस जाते, सक्सेस मिळतच. दुसरी गोष्ट समर्थांनी जी शिकवली ती अशी, अन्न धान्य समृद्धीसाठी माता अन्नपूर्णेचे पूजन अर्चन रोज करावे. काशीपूर निवासिनी ही अन्नपूर्णा आई काशीतले सर्व नागरिक जेवल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. अशा या अन्नपूर्णेचं वात्सल्य आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. तिसरी शिकवण समर्थ देतात ती अशी, घरापुढे, आपण आता सगळे फ्लॅटमध्ये राहतो म्हणून बाल्कनीत किंवा एखाद्या खिडकीत किंवा फ्लावर बेड एरियामध्ये छोटेसे तरी तुळशी वृंदावन असावे. या पवित्र तुळशीची रोज सकाळी पूजा करावी, तिला पाणी घालावे, प्रदक्षिणा घालाव्या. तुळस ही विष्णूला अत्यंत प्रिय आहे. जिथे तुळस तिथे नारायणाचे वास्तव्य राहते आणि जिथे नारायण तिथे लक्ष्मी आपणहूनच येते. या तुळशीचे महात्म्य काय सांगावे? नैवेद्यावर तुलसी पत्र नसेल तर विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही, आणि आपल्यात तर आधी लग्न तुळशीचे. तुळशीच्या लग्नानंतरच तिचा श्रीकृष्णाशी विवाह झाल्यावरच दरवर्षी लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. हे सर्व संस्कार भक्तांच्या मनावर केल्यावर स्वामींनी मग ती टोपली, ज्याच्यात देव्हाऱ्यातील देव व सर्व अन्न पदार्थ ठेवले होते, ती आपल्याकडेच ठेवून घेतली. या कृतीने आता माझ्या आधिपत्याखाली अंडर माय कंट्रोल हा भोजन समारंभ निर्विघ्नपणे आणि उत्तमरित्या पार पडेल याची हमीच, गॅरंटीच जणू स्वामींनी सर्व सेवेकऱ्यांना दिली. यानंतर मग स्वामींनी पानं वाढायला सांगितले, पण पानं वाढायच्या आधी जी ताकीद स्वामींनी दिली की वाढणाऱ्याने मागे वळून पाहू नये, यातील बोध तर फारच महत्वाचा. आपण मागे कधी वळून पाहतो? वेन इन डाऊट. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल खात्री नसते तेव्हा आपण मागे वळून ती गोष्ट दोन दोनदा चेक करतो. इथे सुद्धा जे वाढणारे सेवेकरी होते त्यांना समोर पंक्तीत एवढी माणसं जेवायला बसली आहेत हे दिसत होतं, आणि स्वयंपाकघरात फक्त 40 जणांपुरतच अन्न आहे हेही माहिती होतं. आता आपण एवढं वाढायला घेऊन चाललोय तर पुढच्या पंक्तीसाठी अन्न शिल्लक राहील का, सगळ्यांना जेवण पुरेल का, या भीतीने एखादा सेवेकरी मागे वळून बघू शकतो. स्वयंपाकघरात किती अन्न अजून शिल्लक आहे हे बघण्यासाठी मागे फिरू शकतो हे समर्थांना माहीत होते. तर समर्थांनी अशा डाउटिंग सेवेकऱ्यांसाठीच हा आदेश दिला होता. आता विधिवत देवी देवतांचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन भोजनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला असताना आता का काळजी करता? सर्वांना भोजन घालून तृप्त करण्यास श्री समर्थ आहेत. तर आता कसलाही संशय, कुठलीही शंका मनात न आणता निशंक आणि निर्भय मनाने वाढण्यास लागा. जिथे संशयाला थारा दिला जातो तिथे लगेचच भगवंत कृपेचा हात आखडता घेतला जातो. इथे अन्नपूर्णा माता पदर खोचून आपले अक्षय पात्र, कधी न संपणारे असे अन्नाचे भांड घेऊन सर्व भक्तगणास आपल्या दोन्ही हाताने भरपूर भिक्षा घालण्यास सज्ज असताना अशा भलत्याच शंका मनात आणणे म्हणजे तिचा अपमान करण्यासारखे आहे. तर तिचा मान राखावा, मागे वळून पाहू नये. तसेच स्वामींनी अन्नपूर्णेचा आदर ठेवून जरा सुद्धा अन्नाची नासाडी होऊ दिली नाही. जेवणानंतरचा उरलेला प्रसाद इतरांनाही वाटण्यास सांगितले. या भोजन सोहळ्यात परब्रह्म समर्थांच्या प्रत्येक आज्ञेचं श्रद्धापूर्वक आणि काटेकोरपणे पालन झाल्यामुळे काशीपुराधीश्वरी अन्नपूर्णेने प्रसन्न होऊन सर्वांना अमाप भिक्षा घातली. पण आपण या माता अन्नपूर्णे सदापूर्णे कडे फक्त अन्नाची भिक्षाच मागावी का आणि त्यानेच संतुष्ट व्हावे का? स्वामी आपल्याला काय सांगतायत? ते म्हणतायत, माता अन्नपूर्णेकडे तुम्ही नित्य हे मागा, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती. हे मागणे तुम्ही तिला मागा. हे माता अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस, शंकराची तू प्राणप्रिय सखी आहेस. हे पार्वती माते, तू मला वैराग्य दे, स्वस्वरूपाचे ज्ञान दे आणि मलाही तू पूर्णत्वाकडे ने, एवढी भिक्षा तू माझ्या झोळीत घालच। आपल्या साधनेवर प्रसन्न होऊन जेव्हा आई अन्नपूर्णा एक दिवस आपलं हे मागणं मान्य करेल आणि पूर्ण वैराग्य, ऍब्सोल्यूट डिटॅचमेंट आणि पूर्ण ज्ञान, ट्रू नॉलेज याची भिक्षा आपल्याला घालेल, तेव्हा तिच्या मागेच उभे असलेले आपले पूर्ण ब्रह्म स्वामी समर्थ अगदी प्रसन्नतेने हसताना आपल्याला दिसतील।
Mm-hmm.